देवी काकुळते सो तेर्स
भागे वोन कुर्साचे कुर्वेन निवार आमकां आमच्या देवा आमच्या दुस्मानांतली बापाचे आनी पुताचे आनी पवित्र आत्म्याचे नावी आमेन.
सत्मंता देवाक सर्पोद्वेदार बापाक स्वर्ग आनी पृथ्वीच्या रसनाराक आनी जेसू क्रिस्ताक ताच्या एकल्यास पुताक आमच्या सोम्याक तो पोवीत आत्म्या वरवीं गर्भी संभवलो आंकवार मरियेतावन जल्मलो पोन्स पिलाता काल ताणें कश्ट मरण सोंसले ताका कुर्सार जोडलो तो मेलो आनी ताका नेखे पिलो तो मेल्ल्या मदें देंवलो तिसरे दिसा मेल्ल्यांतलो जिवन जालो सरकार सोडलो सर्पोद्वेतार देवा बापाच्या उजव्याक बसला तें थावन जिव्या आनी मेल्ल्यांची मुनसुबी करूंक येतलो. सत्मंता पोवीत आत्म्याक कातोलीक पोवीत सभेक भक्तांचो एकतार पातकाचें भक्षणें कुडीचें जिवनपण ससनाचें जिवीत आमेन.
आमचो बापा सर्गींच्या तुजें नांव पवित्र जावं, तुजें राज आमकां येवं, तुजी खुशी सर्गार जाता तशी संवसारांत जावं.
आमचो दिसपट्टो ग्रास आज आमकां दी आनी आमी आमचेर चुकलेल्या बक्षितांव तशें आमची पातकां बगोस आनी आमकां ताळणेन पडोवन दिवं नाका पूण वायटांतली आमकां निवार आमेन.
नमान मुरये कुरपेन भरल्ले सोमी तुजी सांगाता स्त्रियां भितर तूं सदैव आनी सदैवी फळ तुजे खुशीची जेजू.
भाग्यवंती मोरये देवाचे माये आमा पाप्यां खातीर विनाती कर आतां आनी आमच्या मरणाचे काळी आमेन.
नमान मुरये कुरपेन भरल्ले सोमी तुजी सांगाता स्त्रियां भितर तूं सदैव आनी सदैवी फळ तुजे खुशीची जेजू.
भाग्यवंती मोरये देवाचे माये आमा पाप्यां खातीर विनाती कर आतां आनी आमच्या मरणाचे काळी आमेन.
नमान मुरये कुरपेन भरल्ले सोमी तुजी सांगाता स्त्रियां भितर तूं सदैव आनी सदैवी फळ तुजे खुशीचे जेजू.
भाग्यवंती मोरये देवाचे माये आमा पाप्यां खातीर विनाती कर आतां आनी आमच्या मरणाचे काळी आमेन.
महिमा बापाक आनी पुताक आनी पवित्र आत्म्याक
जशी आदी तशीच आतां आनी सदां सर्वदां आमेन.
ससनाच्या बापा हांव तुका भेटयता तुज्या अतिमोगाच्या पुताची आमच्या सोम्या आनी सडवंदरा जेजू क्रिस्ताची कूड आनी रगत आत्मो आनी देवपण.
आमच्या पातकांच्या आनी सगळ्या संसाराच्या पातकांच्या फारीकपणा बसोत
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
जेजूच्या कठीण कश्टांच्या पाशवां मरिफात
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
ये भाग्यवंता देवा, ये भाग्यवंता बळवंता, ये भाग्यवंता अमरा
आमची आनी सगळ्या संसाराची काकुळ कर.
ससनाच्या बापा हांव तुका भेटयता तुज्या अतिमोगाच्या पुताची आमच्या सोम्या आनी सडवंदरा जेजू क्रिस्ताची कूड आनी रगत आत्मो आनी देवपण.
आमच्या पातकांच्या आनी सगळ्या संसाराच्या पातकांच्या फारीकपणा बसोत
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
ये भाग्यवंता देवा, ये भाग्यवंता बळवंता, ये भाग्यवंता अमरा,
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
ससनाच्या बापा, हांव तुका भेटयता तुझ्या अतिमोगाच्या पुताची, आमच्या सोम्या आणि सडवंदरा जेजू ख्रिस्ताची कूड आणि रगत, आत्मो आणि देवपण.
आमच्या पातकांच्या आणि सगळ्या संसाराच्या पातकांच्या फारीकपणा पासून,
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
ये भाग्यवंता देवा, ये भाग्यवंता बळवंता, ये भाग्यवंता अमरा,
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
ससनाच्या बापा, हांव तुका भेटयता तुझ्या अतिमोगाच्या पुताची, आमच्या सोम्या आणि सडवंदरा जेजू ख्रिस्ताची कूड आणि रगत, आत्मो आणि देवपण.
आमच्या पातकांच्या आणि सगळ्या संसाराच्या पातकांच्या फारीकपणा पासून,
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर.
ये भाग्यवंता देवा, ये भाग्यवंता बळवंता ये भाग्यवंता अमरा
आमची आणि सगळ्या संसाराची काखळत कर
ससनाच्या बापा हांव तुका भेटयता तुझ्या अतिमोगाच्या पुताची आमच्या सोम्या आणि सडवंदरा जेजू ख्रिस्ताची कूड आणि रगत अत्मो आणि देवपण
आमच्या पातकांच्या आणि सगळ्या संसाराच्या पातकांच्या फारीकपणा पासून
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
जेजूच्या कठीण कष्टांच्या पाशवा मरिफात
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
ये भाग्यवंता देवा ये भाग्यवंता बळवंता ये भाग्यवंता अमरा
आमची आणि सगळ्या संसाराची काकुळत कर
दैवी काकुळत जोडूंक मागणे दयाळा देवा तू एकलोच पोरो तुजे काकुळतेन हांव धांवून येतां हांव किरकोळ हांवें जायते सुखी केल्यात पूण तूं काकुळतेचो देव देखून तुजे काकुळतेचेर हांव भरवसतां कित्याक तुजे काकुळतेचेर पातिरलो अत्मो निराशी जालो म्हणलें युगांतावन आयकल्लें ना भुमी अंतरळ तें नेणा ए काकुळतीच्या देवा तुवें मात्र म्हाका नितीवोन करयेत आनी तुज्या काकुळतीवोन काळ जातय हांव येताना तूं म्हाका केदींच तिरस्कार करीसो नाय कित्या केद्या व्हड पातक्या की त्या काकुळतीवोन काळजान केदींच काकुळत इन्कार केल्ली ना अंतरळ आनी भुमी सरल्यारय तुजेर पात्येवन आयिल्ल्या अत्म्याक व्हडा काकुळतीन वेंगचे तूं रावोवचो नाय तितली अपरिमीत तुजी काकुळत तिका गड ना तिका शर्त ना ए मोगाळा जेजू पातकान एक सुरो जाल्ल्या म्हज्या काळजासो तूं इश्ट तूं म्हजो सर्ग तूं म्हजी शांती तूं म्हजी बाचावी म्हज्या कश्टां आकांतांनी आनी दुबावांनी तूंच म्हजें शांत समाधान म्हजे जिणयेची वाट उजवाडावचें किर्ण तूंच एक सुर्या अत्म्याक तूंच सर्वस्व जेजू म्हज्या अत्म्याचें मोनेपण तुका समजता तूं आमची अस्कतकाय जाणा जाल्लो आमचो श्रेश्ठ याजक तूं बरो आनी प्रवीण वयस आमी कश्टान सांपडनाशे तूंच आमकां राखताय बुजयताय आनी गूण करताय जेजू जावं तुका अर्गां आनी होगळाप सासनाच्या सासनाक आमेन दैवीक काकुळतीची लदीन सोम्या काकुळत आमची कर
काकुळत आमची कर
क्रिस्ता काकुळत आमची कर
काकुळत आमची कर
सोम्या काकुळत आमची कर
काकुळत आमची कर
क्रिस्ता आयकमका
क्रिस्ता आयकमका
क्रिस्ता दयेन आयकमका
क्रिस्ता दयेन आयकमका
सर्गींच्या देव बापा
काकुळत आमची कर
देवा पुता संसाराच्या तारोका
काकुळत आमची कर
देवा पवित्र अत्म्या
काकुळत आमची कर
भोव भाग्यवोन त्रिंदादी देवा
काकुळत आमची कर
देव बापाच्या काळजतावन उमाळचे दैवी काकुळती
काकुळत आमची कर
देव बापासो भोव वर्तो गुर्त जावन असचे दैवी काकुळती
काकुळत आमची कर
आटापूंक जायनातलो मिस्तेर जावन असचे दैवी काकुळती
काकुळत आमची कर
भोव बगेवंती त्रिंदीच्या मिस्तेरतावून उमाळचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या समजणेक मिकवल्ले दैवी काकुळती
काकुळताम शिकर
जीव आणि संतोष उपजयतले दैवी काकुळती
काकुळताम शिकर
सर्गप्रास बोरे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
आजापा आणि अद्भुतां उपजशे करचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
शब्द रूपार मनीस सावन संसारी आयले दैवी काकुळती
काकुळताम शिकर
जेजूच्या पवित्र काळजांच्या गायांतावून वाळून येऊचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
पातक्यां खातीर जेजूच्या पवित्र काळजांत वस्ती करचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
आटापोंग नोचो जल्ल्या पवित्र युकरिस्तान वस्ती करचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
पवित्र सभेचे घडावळीन आटापून असले दैवी काकुळती
काकुळताम शिकर
पवित्र स्नानान आटापून असले दैवी काकुळती
काकुळताम शिकर
जेजू ख्रिस्त मुखांत आमकां तीर करतले दैवी काकुळती
काकुळताम शिकर
जिणी बोर आमचे संगी आसचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
आमच्या मरणाच्या वक्ता आमकां वेंगचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
आमकां अमर जिविताक पावोवचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
आमच्या जिविताचे हरेक घडये आमचे संगी आसचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
यमकोंडाच्या उजांतले आमकां राखचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
धरुण पातक्यांक बदलितले दैवी काकुळती
काकुळताम शिकर
देवदूतांच्या आजापांक आणि संतांच्या समजणेक विस्मित करचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
देवाच्या आटापोंग नजो जाल्ल्या मिस्तेराचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
आमच्या कस्तांतली निवारचे दैवी काकुळती
काकुळताम शिकर
आमच्या सुखा संतोषाचे मूळ जाऊन असलेले दैवी काकुळती
काकुळताम शिखर
काइन्स नातल्यांतली आमकां आसा करतले दैवी काकुळती
काकुळताम शिखर
देवाच्या हाताची सर्व कृत्या आटापचे दैवी काकुळती
काकुळताम शिखर
देवाच्या सर्व कृत्यांचो मुकुट जाऊन असलेले दैवी काकुळती
काकुळताम शिखर
आमकां सकडांक काकुळतीन बुडोवन एक करतले दैवी काकुळती
काकुळताम शिखर
कंती दुखींनी बुडलेल्या अत्म्यांक स्वादीक समाधान दितले दैवी काकुळती
काकुळताम शिखर
निराशी अत्म्याचो एकच भरवसो जाऊन असचे दैवी काकुळती
काकुळताम शिखर
बियामध्ये धैर्य आणि काळजांचो आश्रो जाऊन असचे दैवी काकुळती
काकुळताम शिखर
भाग्यवान अत्म्याच्या सुख संतोषाचे कारण जाऊन असचे दैवी काकुळती
काकुळताम शिखर
बेविश्वासा विरोध विश्वास उपजयतले दैवी काकुळती
काकुळताम शिखर
देवाचे शिळये संसाराचे पाप करतले
भोगो समका सोम्या
देवाचे शिळये संसाराचे पाप करतले
दयेन आयकमका सोम्या
देवाचे शिळये संसाराचे पाप करतले
काकुळताम शिखर
प्रार्थुया ए जेजू पुरसार्थावन तुवें तुज्यो काकुळतीच्यो जरी विशेष मापान देवयल्यो ए काकुळतीच्या भांडारा तुजी काकुळत आख्या मनशकुळाक उदंड मापान दी जेजूच्या काळजतावन वाळतेल्या रक्ता आनी उदका तुजेर हांव भरवसतां अपरमीत काकुळतीन आनी अंत्य नातलेले दयेचे ग्रेस्तकायेन भरलेल्या आमच्या सस्नाच्या बापा आमचेर दयेची दिस्ट घाल तुजी काकुळत दाखोवंक आमकां दय कर आकांताचे घडये धैर्य सांडिनशे निराशी जायनशे मोग आणि काकुळ तुच्छ जाऊन असलेल्या तुझ्या पवित्र बसवण्यानी बोवर्त्या विश्वासान आमी आमकां समर्पिताव आमेन
अर्गा मागणे ये जेजू ससनाच्या देवा तुज्या अगणीत कृपे देण्या आनी आशिर्वादां खातीर हांव तुका अर्गां दिता ये देवा म्हज्या काळजाचे हर एक उडी तुका दिवचे एक नवें गीत जावन दी म्हज्या रक्ताचो हर एक थेंबो म्हज्या शिरांनी तुजे खातीर वाळून दी सोम्या म्हजो आत्मो तुज्या काकुळतीचें एक स्तुती गीत देवा हांव तुजो एकल्याचो मात्र मोग करतां ये समजणेक मेकवाल्या देवा तुजे काकुळतीचे घूट समजणचे भाग म्हाका फावो केल्ल्या म्हज्या काळीज संतोशान अर्गां दिता सर्व संगती तुजे काकुळती धावन अरम जातात आनी तुजे काकुळतींत सोंपतात आमेन
बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन।